नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राज्याचे पावसाळी अधिवेशन 15 जुलैसावन सुरू. स्वयंपूर्ण गोंय मोहीम आता परत नेटान सुरू. 18 जूनाक स्वातंत्र्य सैनिका खातीर आग्वाद किल्ल्याक भेट दिवपाक खाशेली बस वेवस्था. बाणावली जिल्हो पंचायत पोटवेंचणुके 4 उमेदवार रिंगणात. आयज संवसारीक रक्तदान दीस. आता पुराय खबरो. राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलैसावन सुरू जातले आनी हे अधिवेशन 21 दीस चलतले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत दिली. दीर्घकालीन अधिवेशन असले तरी कामकाज कितले दिसांचे असतले हे विशीं सल्लागार समिती निर्णय घेतली असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. या अधिवेशनात अर्थसंकल्पात चर्चा जातली आनी खुपशी महत्वाची सरकारी विधेयकाय कामकाजात असतली. पावसाळी अधिवेशन दीर्घकालीन असचे अशी सदांच विरोधकांची मागणी आशिल्ली. प्रस्न विचारपाक फावो तितलो वेळ मेळचो आनी सरकारी विधेयकां संमत करतना ताचेर सखोल चर्चा जावची हाका लागून विधानसभा कामकाजाचो वेळ दीर्घ आसपाक जाय अशें विरोधकांचे म्हणणे आसता. मंत्रिमंडळाच्या आनीक एका निर्णयात गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या न्युरोलॉजी विभागात डॉ सनत भाटकार हांच्या कंत्राटी नियुक्तीक मान्यताय दिल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. भुरग्यांचे अपहरण जाता अशे धमक्यांचे फोन राज्यात खुपशा पालकांक आयिल्ल्यान लोकां मदीं भय पातळ्ळा. हाची गंभीर दखल राज्य सरकारान घेतल्या आनी पुलिसांक सतर्कतेचे आदेश दिल्यात. सायबर क्राईम सेलूय हाचेर काम करता. हे कॉल 92 क्रमांकाच्या कुडावेल्यान येतात आनी त्या क्रमांकाचे फोन कोणेच घेवचे न्हय कारण ते फटीचे आसात अशें आवाहन तांणी केले. लोकसभा वेंचणुकेची आचारसंहिता सोपल्या उपरांत राज्यात सुरू आशिल्ली स्वयंपूर्ण गोंय मोहीम आता परत नेटान सुरू जातली. स्वयंपूर्ण गोंय मोहिमेक नेट दिवपा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे शेनवारा म्हणजे फाल्यां सकाळी 10 वरांचेर वेबिनाराच्या माध्यमातल्यान जनतेकडेन संवाद साधतले. नियोजन आनी सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिल्या. या पत्रकार परिषदेक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आनी शेती खात्याचे संचालक संदीप फळदेसाय हजर आशिल्ले. संपूर्ण गोंय मोहिमेक 2 वर्सां पुराय जावन गेल्या. ह्या मोहिमेचो लाभ आता लोकांक जावपाक लागला. लोकसभा वेंचणुकेक लागून फाटले 2 महिने आचारसंहिता आशिल्ली. आचारसंहितेक लागून संपूर्ण गोंय मोहिमेचे काम बंद आशिल्ले. आता ही मोहीम परतून नेटान सुरू करपाचो सरकाराचो हावेस आसा. हे खातीर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हे फाल्यां लोकांकडेन संवाद साधतले. आल्तिनो महालक्ष्मी बंगलावेल्यान मुख्यमंत्री वेबिनाराच्या माध्यमातल्यान संवाद साधतले. मुखेलमंत्री प्रामुख्यान शिक्षण आनी शेती या विशयाचेर जनतेकडेन संवाद साधतले अशें सक्सेना हांणी सांगला. केंद्र सरकारच्या भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयाखालची नोडल एजन्सी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या शास्त्र संस्थेन गोंयात राष्ट्रीय कुटुंब भलायकी सर्वेक्षण कामा खातीर वन इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडाची नेमणूक केल्या. हे सर्वेक्षण मॅपींग अँड लिस्टींग आनी मेन सर्व्हिस अशा 2 टप्प्यांनी जातले. वन इंडियान दक्षिण गोंयात मॅपींग अँड लिस्टींग सर्वेक्षणाक सुरवात केल्या आनी रोखडेच उत्तर गोंयात सुरू जातले. या कामा खातीर अधिकाऱ्यांची नेमणूक केल्ली आसा आनी गोंय राज्यातल्या लोकांनी सर्वेक्षण करपी अधिकाऱ्यांक आवश्यक ती माहिती दिवन सर्वेक्षण करपाक सहकार्य करचे अशें भलायकी सेवा संचालनालयान कळीत केला. गृह खात्यान मंगळारा म्हळ्यार 18 जूनाक स्वातंत्र्य सैनिकांक आग्वाद किल्लो आनी आझाद भवन पर्वरी हांगा जावपी क्रांती दीस कार्यावळीक उपस्थित रावपाक मेळचे म्हूण कदम बसीची वेवस्था केल्या. स्वातंत्र्य सैनिकांक आग्वाद किल्ल्याकडेन घेवन वचपा खातीर GA03X0609 ह्या क्रमांकाची बस आनी बस ड्रायव्हर प्रसाद सोळंकी जसो मोबायल नंबर 9373650383 हो आसा ही बस पणजी फेरी धक्क्याकडेन पार्क केल्ली आसतली. पणजेच्या आझाद मैदानावयलो मुखेल कार्यक्रम सोपले उपरांत पणजी फेरी धक्क्याकडेन पार्क केल्ली कदंब बस स्वातंत्र्य सैनिकांक घेवन आग्वाद किल्ल्याकडेन वतली आनी आग्वाद किल्ल्यावयली कार्यावळ जाल्या उपरांत बस स्वातंत्र्य सैनिकांक घेवन पर्वरी आझाद भवनाकडेन वतली. आझाद भवनातल्या कार्यावळी उपरांत कदंब बस स्वातंत्र्य सैनिकांक तांच्या घरा वचपा खातीर पणजेच्या कदंब बस स्टँडार घेवन येतली. बाणावली जिल्हो पंचायत पोटवेंचणुकेतल्यान प्रदीप वेर्लेकार हांणी आज आपलो उमेदवारी अर्ज फाटी घेतलो. आता 4 उमेदवार रिंगणात उरल्यात. तातूंत आम आदमी पक्षाचे जोझेफ पिमेंता हांचे वांगडा फ्रँक फर्नांडीस, ग्रिफन्स फर्नांडीस आनी रॉयला फर्नांडीस हे 3 अपक्ष उमेदवार आसात. दक्षिण गोंयच्यान जावपी हेर पंचायतीच्या पोटवेंचणुकेंत आयज असोर्णा पंचायतीच्या वॉर्ड 1तल्यान मारिया मोंतेरो आनी शेळडे पंचायतीतल्या वॉर्ड 2तल्यान संजय नायक हांणी उमेदवारी फाटी घेतल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. 14 जून हो संवसारीक रक्तदान दीस म्हणून मनयतात. काल लँड स्टॅनर हांच्या जल्मदिसाच्या उगडासाक हो दीस संवसारीक रक्तदान दीस म्हणून पाळटात. एबीओ रक्तगट प्रणालीचा सोदाक लँड स्टॅनर हांकां नोबल पारितोषीक मिळले. रक्ताची गरज आशिल्ल्यांक वेळार सुरक्षीत आनी योग्य रक्त मेळचे हाका लागून सर्वसामान्यांमदी जागृकताय निर्माण करपाचो हाचो फाटलो हेत. नियमीत रक्तदान करपी खूप व्यक्ती समाजात आसात. पुणेचे सुदेश नार्वेकार हे ह्यापैकी एक. रक्तदान शिबिरां आयोजित करप आनी गरजूंक मदत करप हो तांणी जिणेचो एक भाग केला. रक्तदान हे सगळ्यांत व्हडलें दान. दुसऱ्यांचो जीव आपल्या रक्ताक लागून वाटप हाचे सारखे दुसरे पुण्य ना. रक्तदानाविशीं खूप गैरसमज आसा. रक्तदान केल्यार आपलें रगत उणें जायना, उलट नवें रक्त तयार जावन स्वताकूय फायदो जाता. निरोगी व्यक्तीन दर 3 महिन्यांतल्यान एकदां रक्तदान करूं येता. वर्सांतल्यान एकदां तरी रक्तदान करचें. आमच्या कुळीत 5 ते 6 लिटर रक्त आसता. देखून काडिल्ले 350 मिलिलिटर रक्तान कांयच लुकसाण जायना. रक्तदाना उपरांत थकवो येता हो गैरसमज. रक्तदानाचे कांय नेम आसात. 60 वर्सां वेले व्यक्ती रक्तदान करूंक शकनात. ज्या लोकांक एनिमिया आसा तांकां रक्त दिवपाक मेळना. बायलांचो हिमोग्लोबीन सरासरी 13 ग्राम आनी दादल्यांचो 15 ग्राम आसपाक जाय. ताचे परस उणें आशिल्ल्यांक रक्तदान करपाक मेळना. एड्स, गोडे मूत, कावीळ, उच्च रक्तदाब वा हेर दुयेंसां आशिल्ले व्यक्ती रक्तदान करपाक मेळना. रक्तदान केले उपरांत फक्त 10 ते 15 मिनटां आराम केल्यार पुरो. रक्तदान करचे आदी भरपूर उदक पिवचे. लोहयुक्त पदार्थ जशे पांचव्यो पालेभाजी, कणगां, बीट, बीन्स, ब्रोकोली, चिकन, अंडी, नुस्तें खाल्यार जाता. रक्तदान केले उपरांत फळांय खावं येता. तेन्ना दर एकल्यान जे रक्तदान करपाक सक्षम आसा तांणी रक्तदान करया आनी एक जीव वाटोवपाचे समाधान मेळोवया. वारसा विरांगणीचा ह्या डॉ नारायण देसाई हांच्या पुस्तकांचो विमोचन सुवाळो 18 जुनाक सांजे 5 वरांचेर सावयवेळीच्या मदनंत सभागरांत जातलो. सावयवेळे गांवचे गोवा मुक्ती संग्रामात व्हड योगदान आसा. मुखावेले पिळगेक ह्या गौरवशाली क्रांतिकाराची ओळख जावची म्हण सावयवेळे गांवांत रावन गोवा मुक्ती खातीर लढो दिल्ल्या बायलांची माहिती आनी कार्य लिखित रुपात मांडपाचो हो यत्न ह्या पुस्तका वरवीं जाला. ह्या कार्यावळीक वेळे वाघुर्मे पंचायतीचे सरपंच शुभा पिर्णी, लेखक पत्रकार संजय ढवळीकार, शिक्षण तज्ञ आनी पुस्तकाचे लेखक डॉ नारायण देसाई, प्रकाशक राजेंद्र देसाई हजर आसतले. फोंडे नगरपालिकेन रस्त्याच्या कुशीक उडयल्ली भंगार अवस्थेतली वाहनां काडून उडोवपाच्या कामाक सुरवात केल्या. फोंडेकारांनी त्यांच्या ह्या उबारिल्ल्या पावलाक येवकार दिला. वाहनां बऱ्यो सुवाती आडो नाशिल्ली, देखून येरादारीक आडमेळ जाताली. 22 परस चड अशा तरेची वाहनां अशीच पळून आसात आनी फोंड्या नगरपालिकेन कालसावन ही मोहीम राबयल्या. फोंडेचे नगराध्यक्ष रितेश नायक हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या बसकेत ह्या वाहनांच्या विशयी चर्चा जावन ती काडून उडोवपाचे थारिल्ले. ते प्रमाण पालिका मुख्याधिकारी, अभियंता आनी हेर अधिकाऱ्यांनी येरादारी पुलिसांच्या मजतीन ही वाहनां काडपाक सुरवात केल्या. फोंड्या पालिका नितळ आनी सुंदर करपाक पालिका वावुरता. ही वाहनां अशीच पडून उरिल्ल्यान येरादारीत आडमेळ जाताली पूण शाराची सोबीतकाय उबाडटाली अशे नगराध्यक्ष रितेश नायक उलयले. पावसाळ्यात खुबश्यो गांवठी भाजी उगवतात. तायकिळो, कुरडू अशा तरेच्यो रानभाज्यो पावसाळ्यात जातात, ज्यो भलायकेकूय खूप बऱ्यो आसात. राज्यातल्या शेतकारांनी जर व्हडा प्रमाणात असल्या भाज्यांची पुरवण केली तर ती निश्चितूच फलोत्पादन महामंडळाच्या दालनातल्यान ह्या भाज्यांची विक्री करतले अशे महामंडळाचे अध्यक्ष प्रमेंद्र शेठ हांणी म्हळां. राज्यात पिकपी भेणे, चिटक्यो असले भाज्यो माफक दरात आमी विकतात. वर्सांतल्यान एकदां ह्या भाज्याचे हमी भाव निश्चित करून त्याच दरान भौसांक विकतात अशें तांणी सांगले. कोंकणी भाशा मंडळ संचलित रवींद्र केळेकार ज्ञानमंदीर विद्यालयान ज्येष्ठ कोंकणी साहित्यीक एडव्होकेट उदय भिमरे हांचे जीवनकार्य आनी साहित्याचेर आधारित खासा सांस्कृतीक कार्यावळीचे आयोजन केलां. आयतारा 6 जुनाक रवींद्र भवन मडगांवां सकाळी 9:30 वरांचेर कार्यावळ सुरू जातली. ह्या कार्यावळीत भिमरे हांणी बरयिल्ल्या गितांचेर नृत्य सादरीकरण, तांच्या कर्णपर्व नाटकातले कांय वेचीक प्रसंग आनी तांच्या कवितांचे नाट्य सादरीकरण आसपावता. भिमरे हांचे जनमत कौल, राजभाषा चळवळ, सामाजीक तशेंच राजकीय क्षेत्रात योगदान आसा. ताचेरय उजवाड ह्या कार्यावळीत घालतले. किशोरी भिमरे ह्या कार्यावळीक मुखेल सोयरी म्हणून तर आदली विद्यार्थिनी वृद्धी देसाई मानाची सोयरी आसतली. ह्या कार्यावळीक व्हडा संख्येन हजर रावपाचे आवाहन जाळवणदारांनी केला. राष्ट्रीय पांवड्यार फ्री स्टायल प्रकारात पिवपाच्या सर्तीत केल्ल्या उत्कृश्ट कामगिरी खातीर म्हापसा पुलीस स्थानका वतीन जलतरणपटू जेरी डिमेलो हाचो भोवमान केलो. पुलीस निरीक्षक निखिल पालेकर हांच्या हस्तुकी तांकां यादस्तीक भेटवस्तू दिली. आके म्हापशेचो जेरी हांणी राष्ट्रीय पांवड्यार फ्री स्टायल पिवपाचे सर्तीत आतां मेरेन 4 भांगरां, 2 रुपया आनी 3 कांश्या पदकां मेळ्ळ्यात. 2012 वर्सा सावन तो ह्या खेळ प्रकारात वावुरता आनी तो पिवपाचे प्रशिक्षण दिता. पणजी ते बेती ह्या मार्गाचेर सदांच येरादारी चड आसता. ह्या मार्गार न्हय येरादारी खात्या वतीन 2 जलद म्हळ्यार हायस्पीड फेरीबोटी सुरू करतले. परवरीच्या उड्डाण पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू जाले की येरादारी ह्या मार्गार वळयतले आनी ती चड वाडटली. देखून ह्या फेरीबोटीच्या सेवेवरवी जलद, सुखकर आनी सुरक्षीत प्रवास जावपाक ह्यो 2 फेरीबोटी घालपाचो खात्यान विचार केला. दिसपट्टे सुमार 10,000 प्रवासी आनी 5,000 दुचाकी ह्या फेरीबोटीवरवी प्रवास करतात. 2 फेरीबोटीपैकी 1 बंद पडली तर लोकांची धांदळ जाता. देखून ह्यो 2 हायस्पीड बोटी ह्या समस्येचे निवारण करतली. हरवळे आनी मुरगांव नांवाच्या ह्या आदल्या फेरीबोटींनी सुमार 2 दसकां लोकांची सेवा केल्या. नवीन फेरीबोटी सुरू केल्यो की ह्यो 2 पोरण्यो फेरीबोटी भंगारात काडटले. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राज्याचे पावसाळी अधिवेशन 15 जुलय सावन सुरू. स्वयंपूर्ण गोंय मोहीम आतां परत नेटान सुरू. 18 जुनाक स्वातंत्र्य सैनिका खातीर आग्वाद किल्ल्याक भेट दिवपाक खाशेली बस वेवस्था. बाणावली जिल्हा पंचायत पोटवेंचणुकेंत 4 उमेदवार रिंगणात. आयज संवसारीक रक्तदान दीस आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.